बिहाई भैया तू भैया गोइल पड़े तोहरो फायदा बेटाई
जो बतानी